एकोंकार सतनाम कर्ता पुरुष निर्भयो निर्वैर अकाल मूरत अजोनी सैभं गुरुप्रसाद सदेश दे तमाम संत जनाने संसार में ब्रह्मंड में चक्कर फिर चक्कर दे चक्कर उस चक्कर दे और चक्कर छोटे चक्कर वड्डे चक्कर बहुत वड्डे चक्कर जीवन इना चक्करां दे विच घूम रहे है। जीवन चाहे अस्थूल है, जीवन चाहे सूक्ष्म है, चक्कर दे विच उछाल आया सागर दे विच बदल उमड़े रहे। उच्चियां शिखरां पहाड़ां दे वरसे ने जम के बरबड़ी ने झरने वह तुरे ने फिर सागर की तरफ फिर लंबी यात्रा फिर अथाह यात्रा फिर सागर दे उछाल फिर बदल फिर वरसे ने फिर रवानी सागर की तरफ। इस तरह पानी अपने चक्कर दिस रहा है, एक गर्दिश बकायदा चलता है, एक विमान तो उठता है, बुलंदियां नु छूंदा है, ऊंचाइयां ते वरसदा है, फिर निवाण की तरफ फिर निवाण की तरफ फिर निवाण की तरफ। जो नियम पानी ते लागू है उही नियम समूह ब्रह्मंड दे हर अस्थूल ते सूक्ष्म जीव जंतु ते वस्तु देते लागू है। क्योंकि मूल चर्चा मनुख दी है, सब कुछ चक्कर विच है, ब्रह्मंड विच ये अस्थूल जगत, इहदी खोज करना विज्ञान दा कम है, पर स्वयं जीवन चेतना चक्कर विच है, मनुख स्वयं चक्कर विच है, इहदी खोज करना संत जना दा कम सी, गुरु जना दा कम सी। सतपुरशा ने भी आखिर लंबी चौड़ी खोज तो बाद कह दिता जीवन चक्कर विच है। जन्म है फिर जीवन है, जीवन तीन पड़ावों चो लंघदा है, बचपना जवानी बुढ़ेपा फिर मरण है फिर जन्म है। फिर जन्म तीन पड़ावों चो लंघदा है, बचपना जवानी बुढ़ेपा मृत्यु फिर जन्म है। अनंत काल तो जैसे पानी चक्र दे है, जीवन धारा भी गर्दिश दे है। इस तरीके नाल सब कुछ गर्दिश दे है, जो गर्दिश दे घूम रहा है वो बार बार उठी आ जाता है जितों चलिया। मनुख की चेतना बार बार जन्म लेंदी है, जन्म तो चली सी फिर बार बार उठी आ जाती है। किसी हद तक जीवन भर भी जन्म की प्रक्रिया जो है उसकी कशिश में ही जीवन फसिया रहता है, उसकी चाहत विच उसकी मंग विच उसकी तड़प विच। इस चक्कर विचों जो निकल गया उसे नु कहने सड़े देश के संत जन ते मुक्त हो गया। ये चक्कर तो बाहर निकल गया, ये गर्दिश तो बाहर आ गया, इन्हें परम पद की प्राप्ति कर ली, इन्हें जीवन नु सफल कर लिया, अपने आप नु गर्दिश विचों कढ़िया, अपने आप नु चक्कर विचों कढ़िया। कुछ चक्कर बड़े तेजी नाल घूम रहे ने, कुछ मध्यम ते कुछ अत्यंत तेज गति नाल, जिन्हां नूं वास्तविक समझना ते जानना भी बड़ा कठिन है। मनुख दी चौंके गल है, मनुख दी ए चेतना प्रथम जन्म विच आई, गर्भ दे विच प्रवेश करना बस यही जन्म है। कादर करीम ने परिपूर्ण परमात्मा ने दो क्रियावां अपने हाथ विच रखिया ने, जन्म ते मरण। जीवन सानू दे दिता, जन्म मरण अपने कोल रख लिया। जीवन साडे हवाले कीता, इसनू वर्त इधर प्रयोग कर, लेकिन याद रख जन्म ते मरण की क्रिया मेरे हाथ विच है। तेरा जन्म किस तरह होवे ये तू सोचना है, तेरी मृत्यु किस तरह होवे ये भी तू सोचना है, लेकिन फिर भी जन्म ते मरण मेरे हथों प्रकट होवेगी, मेरे हथों उजागर होवेगी। सूक्ष्म शरीर दे नाल इस सारे दा सारा ब्रह्मांड भरिया होया है। यह तो एक पहेली है कि पहले बीज से कि पहले फल से, पहले मुर्गी सी कि पहले अंडा सी, बड़ी चर्चा है तार्किक लोगों की दुनिया में। यह बड़ा वावेला है और वो किसे पक्ष से पहुंचे हुन ऐसा भी दिखाई नहीं देता। लेकिन जे ये मन लिए बीज तो बिना कुछ भी नहीं, तो चलो पहले बीज, क्योंकि रोज की प्रक्रिया जो सामने घटित हो रही है वो यही है कि पहले असी बीज बोंदे हां, बीज ही फल तक अपड़दा है। जो रोज असी कर रहे हैं, जो रोज असी देख रहे हैं, उसी नूं आधार बना के इस कथा नूं अगे तोरी है। तो बीज पहले है, बीज मूल विच है, बीज प्रथम है। सूक्ष्म शरीर एक बीज है, सूक्ष्म चेतना एक बीज है, और ये बीज भी ऐसा है कि बारीक तो बारीक खुरदबीन नाल भी वेखना बहुत कठिन, बहुत कठिन। इनू संत जनां ने अध्यात्मक दृष्टि नाल ते देखे है, बल्कि इस भौतिक दृष्टि नाल अज तक कोई बड़े तो बड़ा वैज्ञानिक भी नहीं देख सकिया। हालांकि चेष्टा है, कोशिश है कि इस सूक्ष्म ढांचे नूं देखिए। अस्थूल नूं जब जला दिता जांदा है, दफन जब कर दिता जांदा है, यह जो सूक्ष्म की चर्चा है यह की है, इनूं जानने की कोशिश अपने ढंग नाल दुनिया के सियाणे कर रहे ने, पर जिस ढंग नाल वह जानने की कोशिश कर रहे ने, धर्म कहिंदा है इस ढंग नाल जान नहीं सकनगे। जानना, समझना, वेखना उहदे लई अध्यात्मक दृष्टि चाहिए है। तो अध्यात्मक दृष्टि ने जिस ढंग नाल इस सूक्ष्म शरीर की जीवन यात्रा वेखी है, वह तो यही है, चक्कर विच है, यह तो गर्दिश विच है। गर्भ विच जिस दिन प्रवेश है, जिसनों आम जगत विच कह देते हैं कि वीर्य का प्रवेश है, नहीं, यही मनुख का जन्म है। ठिकाना मिल गया, अस्थान मिल गया, गोद मिल गई है, कुख मिल गई है। हुण जैसी एक कुख है, वैसे इस बीज ने प्रफुल्लित होना है। बीज का हो जाना फल का सूक्ष्म रूप का जन्म है, और बीज कुख देच पहुंच चुके है। हुण कुख ने इस बीज नूं अपने ढंग नाल प्रफुल्लित करना है, अपने विचार, अपना आहार उस बीज नूं प्रभावित करेगा। मां दे विचार, मां दी सोचनी, मां दी जीवन क्रिया, मां दा आहार, मां दे विचार ये इस बीज लई खाद ने, पानी ने, इस बीज लई सब कुछ है जो कि एक बीज नूं फल तक पहुंचने लई चाहिदा है। ये मां तो प्रदान होंदा है। यही कारण है किसी मनुखी दुनिया च देखदे हां, जो मां दी खिच है, जो मां दी कशिश है, उतनी कशिश पिता लई नहीं है। बल्कि कई दफा मनुख गुजरे पिता दा स्वरूप भी भुल जांदा है, लेकिन अंतिम समय तक भी मां दा स्वरूप चेते आंदा है। मां गहराइयां च उतरी हुई है। कारण इस बीज ने प्रथम जो संबंध जोड़िया सी, इस बीज का सब तो प्रथम जो रिश्ता जुड़िया सी, उसनु मां ही कहिंदे ने। पहला संबंध, प्रथम संबंध मां है। शायद इस वास्ते इस्लाम दे बानी मोहम्मद साहब ने फरमान कर दिता सी कि ऐ बंदे मां दे कदमां विच जन्नत है। جنت دی تو جھلک دیکھنی ہے تے سرا ماں دے قدماں دے تلے دی خاک اپنے مستق تے لا لے. تو کدی سوچ بھی نہیں سکدا کہ روحے زمین تے ایک بیجلی کو اتنی بھی قربانی کر سکتا ہے جو ماں نے کیتی ہے. ایک بیجلی جو دھرتی کر دی ہے. شاید سڈے دیش وچ دھرتی پوجن بھی اتنا چلے. دھرتی ماں ہے. گرو نانک دیو جی مہاراج بھی دھرتی نو ماں کہہ دے رہے. ماتا دھرت مہت. کسی نے مکان بنانا ہے, کسی نے دھرتی دے جھر چلانا ہے. آج بھی سڈے درش دیش, آج بھی سڈے دیش وچ ویاپک روپ دے دھرتی پوجن ہوندا ہے. ماں ہے. ماں دی گود وچ اسی اپنا ایک محل کھڑا کر لیا. یہ دی پوجا کریے, انو سنبھال کے رکھے اور یہ دیچ اسی سکھ نال رہ سکیے. ماں دی گود دیچ ایک استھول بیج جتا جا رہا ہے. یہ پھل تک اپڑے. ماں محنت کرے, ماں مشقت کرے, ماں قربانی کرے, ماں اپنی جیون ستیا دے رہے. جڑا بیج بار بار دھرتی دیچ پرفلت ہوندا ہے تے پھل تک اپڑدا ہے, وہ پتہ نہیں کتنی دھرتی دی ستیا کھچدا ہے, پتہ نہیں کتنی دھرتی دی شکتی سمیٹدا ہے. تے ممتا دی ماری ہوئی دھرتی پتہ نہیں کتنی شکتی اس بیج نو دے دیندی ہے, کتنی سمرتھا دے دیندی ہے. اپنی سمرتھا, اپنی شکتی ہی دے دینی. اس تو وڈا کوئی دان نہیں, کوئی دان نہیں. بیج دے اتے سب تو وڈا دان دھرتی دا ہے. اگر دھرتی دی پوجا ہے تو جائز ہے. ایک منکھی بچے دیتے سب تو وڈا دان ماں دا ہے. اگر ماں دی پوجا ہے تے او دی جن جو ہے جنت اس دی کرما وچ ہے تو ٹھیک ہے, بالکل ٹھیک ہے. اپنی ستیا اس نے بیج نو دیتی, اپنا سما اس نے اپنے بیج نو دیتا, اپنے آہار لئی بھی اس نے ایسا ہی سوچیا کہ اس بیج نو کیڑا آہار لابھکاری ہو. اس نے اپنے لئی آہار سمبندی سوچنا بھی بند کر دیتا, اون سوچ دیئے اس بیج لئی. روپ چنگا نکھرے, رنگ چنگا نکھرے, سبھاؤ چنگا پیدا ہوئے, کردار چنگا پیدا ہوئے, اس دی یہ ساری قربانی. یہ ٹھیک ہے کہ دھرتیاں کدرے کدرے بنجر بھی ہوندیاں نے, اور بنجر دھرتی دے چی کچھ پیدا ہوندا ہے, پر گھاس یا ببور. یہ ٹھیک ہے کہ کچھ ماما بنجر زمین نے, صحیح دھرتی نہیں نے, پتریلی نے. لیکن پتریلی دھرتی بھی کچھ نہ کچھ تے پیدا کر دی. چلو گھاس ہی صحیح, کوئی کنڈیالے درخت ہی صحیح, چلو انہوں نے کوئی پھل نہیں لگ رہے, پر کنڈے واڑ دے کم تے آ جاندے نے, رکھوالی دے کم تے جو ہے آ جاندے نے. پھر بھی بنجر زمین دی کچھ دین ہے, پر دھنتا دے یوگ ہے, پوجن یوگ ہے وہ زمین جو گلاب دے پھلاں نو جنم دے رہی ہے اور چندن دے برکشاں نو جنم دے رہی ہے, کیسر نو پرفلت کر رہی ہے اور سمگر جیون لئی ان پیدا کر رہی ہے, دھن پیدا کر رہی ہے. دھن ہے اے دھرتی, دھن ہے اے ماں. جس دن ویری نے کخ پرویش کیتا ہے بس یہی منک دا جنم دیہڑا ہے. کس دن کیتا ہے, کدوں کیتا ہے, یہ پرماتما نو پتا ہے. ہن جنم تے ہو گیا ہے, اس بیج دا مرن کدو ہوئے گا یہ بھی پرماتما نو پتا ہے, یہ بھی ایشور نو پتا ہے. بیج دا کخ دیچ پرویش کرنا کچھ دن بعد ماں نو انبھو ہو جاندا ہے, پرتھم نہیں, انہوں بھی کچھ دن بعد پتا چلتا ہے. تے اج گہرے تو گہرے وگیانک بھی پکڑن دی کوشش کرتے پے نے, پر وہ آد کال نو پکڑ نہیں سکے. اس بیج دی ابتدائی یاترا نو پکڑ نہیں سکے. ایک قد کخ دیچ اس نے پرویش کیتا, قد اس دا یہ جنم ہویا, کد اس یہ جو ہے روپانترت ہونا شروع ہویا. لیکن ایشور نو پتا ہے जैसे कुछ दिनों बाद परमात्मा तो बाद पता चलता है मां, फिर बहुत दिच पता चलता है पिता नू, फिर बहुत दिच पता चलता है संसार नू। प्रथम ईश्वर, दूजी मां, तीसरा पिता, चौथा संसार। पूजन योग है वो ईश्वर जिसन सब तो पहले ज्ञान है पता है, पर धनता दे योग है वो मां जिसन अपने आप तो पता चलिया है। प्यो नू ते मां तो ही पता चलिया है, प्यो नू अपने आप तो कोई पता नहीं चलिया। इस वास्ते पिता दी जानकारी अपनी नहीं है, उधार जानकारी है। पिता दे कोल जो ज्ञान है बासा ज्ञान है, परूथा ज्ञान है, पत्नी तो मिलिया ज्ञान है, पर पत्नी नू मां जो बच्चे दी होंद दा अनुभव है वह स्वयं होया, अपने आप तो होया, अंदरों होया। और पिता नूं पति नूं पत्नी तो पता चले, मां ने दसिया कि मेरी गोद हरी हुई है, मैनू ऐसा महसूस हो रहा है मेरी गोद मैनू दस रही है, मेरी कुख मेरी कुख मैनू दस रही है। तो उसका कहना उसका दसना यही पति की जानकारी बनी। इस वास्ते पति की जानकारी उधार है। अज भी जिहड़ी सभ्य कौमां ने सियाणियां कौमां ने वो मनदियां ने कि पति की सारी जानकारी उधार है, स्वयं दी नहीं है, अपनी नहीं है। और पति का पति होना भी एक एक्सीडेंटल है और कुछ नहीं है, वक्ती संबंध है। पिता का एक वक्ती आरजी जो है संबंध है। यही कारण है कि अक्सर जिथे ये दुनियावी रिश्ते टूटते ने, पुरुष अपने होर घर वसा लेंदे ने, लेकिन स्त्रियां उन्हां बच्चियां दे उत्ते अपनी सारी जवानी ते जीवन कुर्बान कर देंदियां ने, निछावर कर देंदियां ने। जिस बीज नूं अंदर परवरिश दित्ती है उस बीज दा हुण तना बनिया है, हुण पत्ते बने ने, अजे फल तक कपड़िया नहीं, इहनूं छोड़ देईए नहीं, वह अपना सारा जीवन वह अपनी सारी जवानी कुर्बान कर देती है। ये कुर्बानी पुरुषों को नहीं देखी। इस वास्ते मां पूज बन गई, मां श्रेष्ठ बन गई। जद भी कोई ठोकर लगे, जद भी कोई चोट लगे, अचनचेत गहरे तल्ले चो मां निकल जाता है, प्यो नहीं निकलता, पिता नहीं निकलता, या फिर निकलता है हे ईश्वर, हे राम, हे वाहेगुरु, हे अल्लाह। ये दो ही संबंध ने बड़े गहरे। चोट लगी है, गहरी चोट लगी है, कोई मुसीबतों का पहाड़ अचनचेत आन लगे है, अल्लाह वाहेगुरु राम अचनचेत निकले है, या फिर निकले है मां, वही मां ये निकले, वही पिता ये कोई भी नहीं कहता। कारण ये दो ही ते गूढ़े संबंध ने, ये दो ही ते महान संबंध ने। एक ने जीवन दिता, एक ने जीवन नूं परवरिश कीता, पालिया ते पोसिया। ये दो ही ते महान ने, ईश्वर और मां, या इंज कह लो ईश्वर दा अस्थूल रूप वेखना है ता मां दे च वेख लईए, मां दा सूक्ष्म स्वरूप वेखना है तो ईश्वर दे च वेख लईए। अगर कोई ईश्वर दा अस्थूल स्वरूप इस जगत दे च हो सकता है, उदी अस्थूल मूर्ति कोई जमीन ते हो सकती है, तो फिर वो मां है, और किसी पत्थर दी मूर्ति दी लोड़ नहीं, और किसी आकार दी लोड़ नहीं। मां नूं वेख लिया तो कह दिता हां ईश्वर तू ऐसा ही होवेगा, तू इतना ही दयालु होवेगा, तू इतना ही कृपालू होवेगा, तू उतना ही अपने बच्चियां लई कुर्बानी करता होवेगा, तू इतना ही वेख के अंडिठ करता होवेगा जैसे कि मां, तू इतना ही पदत पावन होवेगा जैसे कि मां। पापी तो पापी बच्चे लई भी मां अपना मन मैला नहीं करती, अपराधी तो अपराधी लई भी ईश्वर अपना मन मैला नहीं करता। ਦੁਸ਼ਟ ਤੋਂ ਦੁਸ਼ਟ ਬੱਚੇ ਲਈ ਵੀ ਮਾਂ ਆਪਣੀਆਂ ਬਾਹਾਂ ਪਸਾਰਦੀ ਹੈ, ਨਿਖਿਤ ਤੋਂ ਨਿਖਿਤ ਮਨੁੱਖ ਲਈ ਵੀ ਪਰਮਾਤਮਾ ਨੇ ਆਪਣੇ ਦੁਆਰ ਬੰਦ ਨਹੀਂ ਕੀਤੇ। ਸਦਾ ਪੁਕਾਰਦਾ ਹੈ, ਸਦਾ ਜੋ ਹੈ ਬੁਲਾ ਰਿਹਾ। ਇੱਕ ਗਾਥਾ ਹੈ, ਉਰਦੂ ਦੀ ਕਹਾਣੀ। ਇੱਕ ਦੁਸ਼ਟ ਪੁੱਤਰ ਨੇ ਮਾਂ ਦਾ ਕਲੇਜਾ ਕੱਢ ਲਿਆ ਚੀਰ ਕੇ। ਹੋ ਜਾਂਦਾ ਕਦੀ ਕਦੀ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਦੁਰਘਟਨਾ ਵੀ ਪ੍ਰਿਥਵੀ ਤੇ ਘਟਤ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਕਲੇਜੇ ਵਿੱਚ ਮਾਂ ਪੁੱਤਰ ਨੂੰ ਰੱਖਦੀ ਹੈ ਬਹੁਤ ਗਹਿਰੇ ਤਲ ਵਿੱਚ। ਉਸਦੇ ਦਿਲ ਦਾ ਧੜਕਣਾ, ਦਰਅਸਲ ਇਹ ਦਿਲ ਦੀ ਧੜਕਣ ਨਹੀਂ, ਪੁੱਤਰ ਦੀ ਯਾਦ ਹੈ। ਉਹਦੇ ਖੂਨ ਦਾ ਚੱਲਣਾ, ਉਹਦੇ ਖੂਨ ਦਾ ਚੱਲਣਾ ਨਹੀਂ, ਉਹਦੇ ਪੁੱਤਰ ਦਾ ਚੱਲਣਾ ਹੈ। ਉਸਦੀ ਅੱਖਾਂ ਵਿੱਚ ਵੀ ਉਸਦਾ ਪੁੱਤਰ ਹੀ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਹ ਜਿੱਧਰ ਜਿੱਧਰ ਵੀ ਦੇਖਦੀ ਹੈ ਉਹਨੂੰ ਆਪਣਾ ਪੁੱਤ ਹੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਦੁਸ਼ਟ ਨੇ ਮਾਂ ਦਾ ਸੀਨਾ ਚੀਰਿਆ ਹੈ, ਕਲੇਜਾ ਕੱਟ ਲਿਆ, ਭਜਿਆ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ ਕਿਸੇ ਦੇਵੀ ਦੀ ਭੇਟ ਕਰਨ। ਕੌਣ ਦੱਸੇ ਜੀਵਦੀ ਜਾਗਦੀ ਦੇਵੀ ਦਾ ਕਲੇਜਾ ਕੱਢ ਕੇ ਤੂੰ ਹੋਰ ਕਿਹੜੀ ਦੇਵੀ ਨੂੰ ਭੇਟ ਕਰਨ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ? ਔਰ ਜਿਸ ਨੂੰ ਤੂੰ ਸਰੀਰ ਦੇ ਚੋਂ ਕੱਢਿਆ ਹੈ, ਇਹੀ ਤੇ ਦੇਵੀ ਸੀ, ਇਹੀ ਤੇ ਤੇਰੀ ਧੜਕਣ ਸੀ, ਇਹੀ ਤੇ ਤੇਰੀ ਜਿੰਦ ਜਾਨ ਸੀ, ਇਹੀ ਤੇ ਤੂੰ ਸੀ। ਭਜਦਾ ਹੋਇਆ ਠੋਕਰ ਖਾਦੀ, ਗਿਣ ਲੱਗਾ ਉਹ ਕਲੇਜਾ, ਬੋਲ ਪਿਆ ਸੰਭਲ ਕੇ ਚੱਲ ਪੁੱਤ, ਠੋਕਰ ਨਾ ਲੱਗੇ। ਸਿਸਕਦਾ ਹੋਇਆ ਉਹ ਕਲੇਜਾ ਵੀ ਪੁੱਤਰ ਲਈ ਭਲਾਈ ਤੇ ਦੁਆਵਾਂ ਪਿਆ ਕਰਦਾ ਹੈ, ਹੇ ਈਸ਼ਵਰ ਇਹਨੂੰ ਸਹੀ ਟਿਕਾਣੇ ਤੇ ਪਹੁੰਚਾਈ, ਇਹ ਠੋਕਰ ਨਾ ਖਾਵੇ। ਮਾਂ ਜੀਵਦੀ ਹੈ ਪੁੱਤਰ ਲਈ, ਮਾਂ ਮਰਦੀ ਹੈ ਪੁੱਤਰ ਲਈ। ਇਹੀ ਕਾਰਨ ਹੈ ਕਿ ਜਦ ਕਿਸੇ ਇਸਤਰੀ ਦੀ ਗੋਦ ਹਰੀ ਨਾ ਹੋਵੇ, ਮਾਂ ਹੋਣ ਦਾ ਉਸਨੂੰ ਸੁਭਾਗ ਨਾ ਮਿਲੇ, ਉਸਦਾ ਸਭ ਕੁਝ ਖੋ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਉਸਦਾ ਸਭ ਕੁਝ ਚਲਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਕ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਲਕਬ, ਇੱਕ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਖਿਤਾਬ ਜੋ ਪ੍ਰਕਿਰਤੀ ਦੀ ਤਰਫੋਂ ਉਸਨੂੰ ਮਿਲਣਾ ਸੀ, ਜੋ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਦੀ ਤਰਫੋਂ ਉਸਨੂੰ ਮਿਲਣਾ ਸੀ, ਨਹੀਂ ਮਿਲਿਆ। ਘਾਟ ਮਹਿਸੂਸ ਕਰਦੀ ਹੈ, ਤੜਪਦੀ ਹੈ, ਬਿਲਖਦੀ ਹੈ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਈਸ਼ਵਰ ਆਪਣਾ ਪੈਗਾਮ ਘਰ ਘਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਾਉਣ ਲਈ ਕੁਛ ਇੱਕ ਨੂੰ ਚੁਣਦਾ ਹੈ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਚੁਣਦਾ ਹੈ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਅਵਤਾਰ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਪੈਗੰਬਰ। ਪਰਮਾਤਮਾ ਆਪਣਾ ਜੀਵਨ ਵਿਸਥਾਰ ਕਰਨ ਲਈ ਅਗਰ ਕਿਸੇ ਨੂੰ ਚੁਣਦਾ ਹੈ ਤਾਂ ਫਿਰ ਉਹ ਮਾਂ ਹੈ। ਮਾਂ ਦੇ ਰਾਹੀਂ ਜੀਵਨ ਦਾ ਵਿਸਥਾਰ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਮਾਂ ਦੇ ਰਾਹੀਂ ਜੀਵਨ ਚੱਲਦਾ ਹੈ, ਫੈਲਦਾ, ਦੌੜਦਾ, ਪਨਪਦਾ, ਵਧਦਾ ਤੇ ਫੁੱਲਦਾ। ਪੈਗੰਬਰ ਤੇ ਅਵਤਾਰ ਦੀ ਚੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅਗਰ ਈਸ਼ਵਰ ਦੀ ਕੋਈ ਚੋਣ ਹੈ ਤਾਂ ਮਾਂ ਹੈ। ਗੁਰੂ ਪੀਰ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਦੇਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅਗਰ ਜਗਤ ਨੂੰ ਕੋਈ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡੀ ਦੇਣ ਹੈ ਉਸ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਤਾਂ ਫਿਰ ਉਹ ਮਾਂ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਅਗਰ ਸ਼ਰਵਨ ਕੁਮਾਰ ਨੇ ਮਾਂ ਬਾਪ ਨੂੰ ਹੀ ਭਗਵਾਨ ਜਾਣ ਕੇ ਪੂਜ ਲਿਆ ਤਾਂ ਗਲਤ ਨਹੀਂ ਹੈ, ਸਹੀ ਹੈ। ਉਹਨੂੰ ਸਮਝ ਆ ਗਈ ਕਿ ਅੰਧੀ ਮਾਂ ਹੈ ਲੇਕਿਨ ਮੈਨੂੰ ਜੀਵਨ ਸੁਜਾਖਾ ਦਿੱਤਾ, ਅੰਧੀ ਮਾਂ ਹੈ ਲੇਕਿਨ ਅੰਧੀ ਹੁੰਦਿਆਂ ਹੋਇਆਂ ਵੀ ਮੇਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ ਉਜਾਲਾ ਕਰਦੀ ਰਹੀ, ਮੇਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ ਰੋਸ਼ਨੀ ਕਰਦੀ ਰਹੀ। ਜੈਸੇ ਉਸਨੇ ਮਾਂ ਦੇ ਪਰਉਪਕਾਰ ਨੂੰ ਵੇਖਿਆ, ਮਾਂ ਦੀ ਕੁਰਬਾਨੀ ਨੂੰ ਵੇਖਿਆ, ਉਹਨੇ ਆਪਣਾ ਮਸਤਕ ਮਾਂ ਦੇ ਕਦਮਾਂ ਤੇ ਰੱਖਿਆ ਤੇ ਜਿਸ ਦਿਨ ਮਾਂ ਦੇ ਕਦਮਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਉਸਨੇ ਆਪਣਾ ਮਸਤਕ ਰੱਖਿਆ, ਮਾਂ ਦੇ ਕਦਮ ਮੰਦਰ ਬਣ ਗਏ, ਮਾਂ ਦੇ ਕਦਮ ਇੱਕ ਧਾਰਮਿਕ ਸਥਲ ਬਣ ਗਏ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਸਾਰਾ ਜੀਵਨ ਉਸਨੇ ਮਾਂ ਬਾਪ ਦੀ ਪ੍ਰਸਤਿਤ ਦੇ ਜੋ ਹੈ ਬਤੀਤ ਕੀਤਾ। ਅਗਰ ਕੋਈ ਪੁਰਸ਼ ਇੱਕ ਗੁਰੂ ਪੀਰ ਪੈਗੰਬਰ ਦੀ ਪ੍ਰਸਤਿਤ ਕਰਦਾ ਹੈ, ਪਰਮਾਤਮਾ ਉਸ ਤੇ ਖੁਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਯਕੀਨਨ ਮਾਂ ਦੀ ਪ੍ਰਸਤਿਤ ਨਾਲ परमात्मा लाजमी प्रसन्न होंदा है, लाजमी खुश होंदा है। सो मां अवतार तो बाद, पैगंबरां तो बाद महान है। ओ महान मां है, और उतनी ज्यादा महान है जो जितनी महान चेतना नु जन्म दे रहे। कोई मां कितनी वड्डी है, कितनी वड्डी है, कितनी वड्डी है, जैसे कि अवतारां दे दर्जे ने, कोई दो कला संपूर्ण अवतार है, कोई चार कला अवतार है। श्री राम बारे कहिंदे ने 14 कला अवतार ने, श्री कृष्ण बारे वो 16 करण संपूर्ण अवतार ने। किसी च एक कला, किसी च दो, किसी च तीन, किसी च चार, किसी च पांच, किसी च 14, किसी च 16। अगर अवतारां दी एक कोठियां ने तो फिर मावां दी भी कोठियां ने। अगर अवतारां दे ए दर्जे ने तो फिर मावां दे भी दर्जन ने। प्रथम कोटी दी मां, द्वितीया श्रेणी दी मां, तृतीया श्रेणी दी मां, चौथी श्रेणी दी मां, इस तरीके नाल गिनती करी दे जाइए तो ये दर्जे हजारा बनते ने। जैसे धार्मिक दुनिया दे दर्जे हजारा बनते ने, सिर्फ 16 कला तक नहीं, कोई 20 कला, कोई 25 कला, कोई 50 कला, कोई 100 कला। उंज ते एक कला भी अपने आप विच बड़ी महान है। जो दो चार कला का ज्ञानी है, बहुत वड्डी गल है, बहुत वड्डी गल है। तो भगतां दे, संतां दे अपने अपने ढंग दे दर्जे ने। बे इसदे कोल कला ते है पर एक, इहदे कोल सिद्धि ते है एक कद, इहदे कोल कला ते हैं पर चार ने, इहदे कोल कला ते है 16। ते जे अवतारां दीआं ऐसीआं कोटियां ने जगत विच, मावां दी ऐसीआं कोटियां ने, इह गल वखरी है कि अवतारां दी कोटी नूं धर्म मंदरां विच समझिया जांदा है, समझाया जांदा है। मां दी कोटियां नूं ना समझिया जांदा है, ना समझाया जांदा है। यही कारण है कि जगत नूं पूरा ज्ञान नहीं, जगत दे कोल पूरा बोध नहीं है। गुरु नानक देव जी महाराज ने इस संबंध विच जिहड़ी विचार जगत दे सामने रखी है, वह कि कुछ एक त्यागियां ने गुरु नानक देव जी महाराज दे सामने एक प्रश्न रखे सन कि इस्त्री नरक द्वारी है, लिहाजा इस्त्री दा चित्र वेखना भी पाप, साकार रूप विच वेखना ते पाप है ही, दोष है। कागज संधि पुत्री तो भी त्रिय ना निहार, यही मार ले जावई यथा बिलोचन धार। भगत छज्जू लाहौर दे महान श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी संत जो गुरु अर्जन देव जी महाराज दे समकाली ने, आप कहिंदे ने साकार रूप दे इस्त्री दी ते गल एक पासे, इस्त्री दा चित्र भी ना वेख, वेखदे आं तू नरक विच जाएगा, वेखदे आं तेरे अंदर कामना जागेगी, भावना नहीं, और फिर तू गर्दिश विच पै जाएगा, चक्कर विच पै जाएगा। इस तरह दे अनेकां संत जना ने, ऋषि मुनिया ने नारे लाए, ए नरक द्वारी है। भाई साहब भाई गुरुदास जी अपने एक वाक विच कहंदे ने, लोक रीत गुण ज्ञान विच अर्ध शरीरी मोख द्वारी। इते मोख द्वारी है, इस्त्री तो बिना ते मुक्ति प्राप्ति नहीं हो सकती। इस्त्री चाहिदी है, प्रथम प्रकृति देंदी है मां दे रूप विच, दूसरी चाहिदी है पत्नी दे रूप विच, तीसरी चाहिदी है भैन दे रूप विच, और इन्हां तिन्हां दे चों इक दी वी घाट है जीवन अधूरा है, और वो अधूरापन महसूस करेगा, लाजमी करेगा, या इंज कह लो बेचैनी उसकी दूर होवेगी नहीं। ये तीन संबंध चाहिए ने, मां पत्नी भैन। अज दे मनुख विज्ञानक ते इंज कह रहे ने कि अगर कोई लड़का लड़की दी तलाश कर रहा है, नहीं वो अपनी मां नूं ही लभ रहा है। एक गल वखरी है, हुण उसका रूप पत्नी होवेगा, पर हुण वो उस तरह की ममता, उस तरह की देखरेख, उस तरह की हमदर्दी, उस तरह का प्यार चाहता है जो उसनों मां तो मिले। एक गल वखरी है कि हुण रिश्ते का रूप बदले है, लेकिन चाहता उही प्यार है, चाहता उही गोद है, चांदा ओही तड़प है, चांदा ओही कुछ है کہ جد ذرا میں دور ہوندا سی ماں تڑپدی سی ایسی پتنی چاہی دیئے جو میری دوری دے نال تڑپے ماں بعد وچ کھاندی سی پہلے پت نوں کھلاندی سی تے پت دے کھلان دے نال ترپت ہوندی سی خوش ہوندی سی اس طرح دی پتنی دی تلاش گہرے تل وچ تے دیکھیا جائے پتنی دی تلاش نہیں ماں دی تلاش ہے سریرک روپ وچ پتنی دی تلاش ہے سبھاؤ وچ ماں دی تلاش اور کہندے نے دھن ہو گیا اس منکھ دا جیون جس نو پورن روپ وچ کسے دن پتنی وچ ماں دکھائی دے جائے کہندے نے سنت ہو گیا ادا جیون سفل ہو گیا اتے مہان ہو گیا اتے سمرتھ ہو گیا پتنی ماں بن گئی کہندے نے ہاں اس طرح ہویا ہے سوامی رام کرشن پرمہنس بنگال دے سریشٹ مہاتما ایک دن انہوں نے شاردا دے قدماں تے اپنا مستک رکھ دیتا شاردا پتنی سی حیران ہو گئی سارے بنگالی سارا دیش آپ دے قدم چھوندا ہے آپ دے قدماں دی خاک نوں متھے تے لاندا ہے تسی اپنا مستک میرے قدماں تے رکھ دیتا ہے شاردا اج میں دھن ہو گیا تیرے چ میں ماں نوں ویکھ لے ماں دی پویترتا ماں دی شفقت ماں دی ہمدردی ماں دی تڑپنا ماں دا کلیجا اج تیرے چہرے وچ ابھر کے آیا ہے اور اج جتنی تو مینوں پویتر لگ رہی ہے اتنی پہلے کدی نہیں اور اج جتنی تو مینوں پوجن یوگ لگ رہی ہے اتنی پہلے نہیں اس واسطے دھارمک منو چنتک جڑے نے وہ اج بھی کہندے نے کہ کسی بھی سنت نو اسے دن پورن روپے سنت کہہ دو جس دن اس نو اپنی پتنی دے چلی ماں دی جھلک ملے حالات ایسے ہون کہ ماں دے روپ دے چلی ماں نہ دکھائی دے دے جیون تے کچھ بھی نہیں ہے پر پتنی دے روپ دے چ ماں ماں دکھائی دے گئی ہے جیون دھن ہو گیا ہے مہان ہو گیا ہے تو کچھ ایک استری تیاگیاں نے گرو نانک دے سامنے یہ پرشن رکھیا سی کہ استری ہر دوڑ دے چ پچھڑی ہوئی ہے یہ چنگی لیکھکا نہیں بن سکی کوئی اوتار نہیں بن سکی گرنتھکار نہیں بن سکی رہبری پرش نہیں بن سکی اور کدھر ایک قد بنی بھی ہے تو وہ نہ دے برابر کچھ بھی نہیں کدی یہ بہ گنتی دے سامنے نہیں آئی صاحب شری گرو نانک دیو جی مہاراج نے بڑے سادے لفظاں دے اس دا جواب دیتا ہے سو کیوں مندا آکھیے جت جمے راجا استری آپ کتھے اوتار بنے اوتار نو جنم دین وچ اس دا سما اس دا جیون تے اس دی ستیا لگ گئی اے آپ کتھے اچ ودر دی جو ہے وپاری کس طرح بنے کیویں بنے ایک بہت وڈے وپاری نو جنم دین وچ اس دی جیون ستیا اس دا سما اس دی شکتی خرچ ہو گئی دنیا وچ جڑے چوٹی دے پرش نے چاہے وہ واپار دے تل وچ نے چاہے وہ راجنیتی دے تل وچ نے چاہے وہ دھرم دے تل وچ نے تے چاہے سماج دے کسے خطے وچ نے انہاں دی مہانتا وچ 60% حصہ یوگدان ماں دا ہے تے انہاں دی یوگتا انہاں دی انتی انہاں دی اتھا پرگتی جے 60% ماں دے یوگدان تے کھڑی ہے تا اے پرش پھر تے 60% دھنواد وی ماں دا چاہیدا ہے تو وپار دے سفل ہو گئے تو دھرم دی دنیا دے انت ہو گئے تو راجنیتی دے سفل ہو گئے تو سماج دے مہان بن گئے تے کدی دھنواد دے شبد ماں لئی نکل دے نہیں تے اتھوں وڈا ہور کیڑا اکرت گھن ہوے گا تے بہت وڈی احسان فراموشی ہے استری کوئی بہت وڈی چترکار سنگیتکار دارشنک فلسفر بھی نہیں بن سکی اس دا ایک کارن کہ دارشنک نو چنتک نو چترکار نو سنگیتکار نو جنم دین وچ اس دی جیون ستیا ਤੇ ਉਸਦਾ ਸਮਾਂ ਲੱਗ ਗਿਆ। ਸੰਗੀਤ ਬਾਰੇ ਸੋਚਦੀ ਰਹੀ, ਸੰਗੀਤ ਬਾਰੇ ਵਿਚਾਰਦੀ ਰਹੀ। ਕੁੱਖ ਵਿੱਚ ਜਿਹੜਾ ਬੀਜ ਸੀ, ਵਿਚਾਰ ਸੰਗੀਤ ਦੇ ਉਸਨੂੰ ਮਿਲਦੇ ਰਹੇ, ਸੰਗੀਤ ਦੀ ਸੋਚਣੀ ਉਸਨੂੰ ਮਿਲਦੀ ਰਹੀ। ਚਿੱਤਰਕਾਰੀ ਬਾਰੇ ਵਿਚਾਰੀ ਸੋਚਦੀ ਰਹੀ, ਬਣਾ ਨਾ ਸਕੀ ਕਿਉਂਕਿ ਸਾਰਾ ਸਮਾਂ ਇੱਕ ਚਿੱਤਰਕਾਰ ਨੂੰ ਜਨਮ ਦੇਣ ਵਿੱਚ, ਸਾਰੀ ਸ਼ਕਤੀ ਇੱਕ ਚਿੱਤਰਕਾਰ ਨੂੰ ਜਨਮ ਦੇਣ ਵਿੱਚ ਖਰਚ ਹੋ ਰਹੀ ਹੈ। ਕੁੱਖ ਵਿੱਚ ਜਿਹੜਾ ਬੀਜ ਹੈ ਉਹ ਵੱਡਾ ਤਾਂ ਹੀ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ ਕਿ ਮਾਂ ਨੂੰ ਛੋਟਾ ਕਰੇ। ਮਾਂ ਨੂੰ ਛੋਟਾ ਕੀਤੇ ਬਿਨਾਂ ਇਹ ਬੀਜ ਵੱਡਾ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ। ਜੋ ਬੀਜ ਨੂੰ ਵੱਡਾ ਕਰਨ ਲਈ ਆਪ ਛੋਟੀ ਹੋ ਜਾਏ, ਕਿਤਨੀ ਵੱਡੀ ਕੁਰਬਾਨੀ, ਕਿਤਨੀ ਮਹਾਨ ਕੁਰਬਾਨੀ। ਕਦੀ ਕਿਸੇ ਨੇ ਸੋਚਿਆ ਹੈ? ਮਾਂ ਛੋਟੀ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਮਾਂ ਆਪਣਾ ਖੂਨ, ਮਾਂ ਆਪਣੀ ਮਿੰਜ, ਮਾਂ ਆਪਣਾ ਮਾਸ, ਮਾਂ ਆਪਣੀ ਚੇਤਨਾ, ਮਾਂ ਆਪਣਾ ਸਮਾਂ, ਮਾਂ ਆਪਣੀ ਸੋਚਣੀ, ਮਾਂ ਆਪਣਾ ਖਾਣ ਪਾਣ, ਸਭ ਕੁਛ ਉਸ ਬੀਜ ਤੋਂ ਨਿਛਾਵਰ ਕਰ ਰਹੀ ਹੈ, ਕੁਰਬਾਨ ਕਰ ਰਹੀ ਹੈ, ਸਦਕੇ ਕਰ ਰਹੀ ਹੈ। ਜੋ ਕੁਛ ਕੋਲ ਹੈ ਦੇ ਰਹੀ ਹੈ, ਤੋ ਦੇ ਰਹੀ ਹੈ, ਘਟ ਰਿਹਾ ਹੈ, ਆਪ ਛੋਟੀ ਹੋ ਰਹੀ ਹੈ, ਬੀਜ ਵੱਡੇ ਹੋ ਰਹੇ ਨੇ। ਔਰ ਜਿਸ ਦਿਨ ਇਹ ਬੀਜ ਵੱਡੇ ਹੁੰਦੇ ਹਨ, ਬੀਜਾਂ ਤੋਂ ਸਦਕੇ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਕੁਰਬਾਨ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਭਾਵੇਂ ਆਪ ਛੋਟੀ ਹੋ ਗਈ ਹੈ, ਪਰ ਗਜ਼ਬ ਦੀ ਗੱਲ, ਵੱਡਿਆਂ ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਖੁਸ਼ ਪਈ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਫੁੱਲੀ ਨਹੀਂ ਸਮਾਉਂਦੀ। ਆਮ ਜਗਤ ਵਿੱਚ ਤੇ ਐਸਾ ਦੇਖਿਆ, ਜਦ ਕੋਈ ਵੱਧ ਜਾਏ, ਵੱਡਾ ਹੋ ਜਾਏ, ਜਗਤ ਜਲਦਾ ਹੈ, ਔਖਾ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਕੁੜਦਾ ਹੈ। ਇਹ ਵੱਡਾ ਕਿਉਂ ਹੋ ਗਿਆ? ਇਹ ਅੱਗੇ ਕਿਉਂ ਵੱਧ ਗਿਆ? ਇਹ ਉੱਚਾ ਕਿਉਂ ਹੋ ਗਿਆ? ਰੂਹੇ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਅਗਰ ਕੋਈ ਪ੍ਰਸੰਨ ਆਉਂਦਾ ਹੈ, ਇੱਕੋ ਇੱਕ ਮਾਂ। ਬੀਜ ਵੱਡਾ ਹੋ ਗਿਆ, ਬੀਜ ਮਹਾਨ ਹੋ ਗਿਆ, ਬੀਜ ਪ੍ਰਫੁੱਲਤ ਹੋ ਗਿਆ। ਕੋਈ ਗੱਲ ਨਹੀਂ, ਮੈਂ ਛੋਟੀ ਹੋ ਗਈ ਹਾਂ, ਪਰ ਮੇਰੇ ਦੁਆਰਾ ਇੱਕ ਬੀਜ ਤੇ ਵੱਡਾ ਹੋ ਗਿਆ। ਉਸ ਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਖੁਸ਼ੀਆਂ ਉਸ ਬੀਜ ਤੋਂ ਨਿਛਾਵਰ, ਉਸਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਉਮੰਗਾਂ ਉਸ ਬੀਜ ਤੋਂ ਨਿਛਾਵਰ। ਅਗਰ ਕੋਈ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਚਿੱਤਰਕਾਰ ਬਣਿਆ, ਉਹਦੇ ਚ ਮਾਂ ਦੀ ਸੋਚਣੀ, ਜੋ ਚਿੱਤਰ ਬਾਰੇ ਉਹ ਸੋਚਦੀ ਰਹੀ, ਚਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਦੇਖਦੀ ਰਹੀ, ਉਹ ਸੂਕਸ਼ਮ ਰੂਪ ਦੇ ਵਿੱਚ ਬੀਜ ਨੂੰ ਮਿਲਦਾ ਰਿਹਾ, ਇੱਕ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਚਿੱਤਰਕਾਰ ਬਣ ਗਿਆ। ਦਰਸ਼ਨ ਫਿਲਸਫਾ ਮਾਂ ਪੜ੍ਹਦੀ ਰਹੀ, ਸੋਚਦੀ ਰਹੀ, ਇਹ ਉਸ ਬੀਜ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਤੇ ਫਿਲਸਫਾ ਮਿਲਦਾ ਰਿਹਾ। ਫਿਰ ਆਪਣੀ ਜੀਵਨ ਸਤਿਆ ਉਸੇ ਬੀਜ ਨੂੰ ਦਿੰਦੀ ਰਹੀ। ਇੱਕ ਦਾਰਸ਼ਨਿਕ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ, ਇੱਕ ਵਿਚਾਰਕ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ, ਇੱਕ ਚਿੱਤਰਕਾਰ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ, ਇੱਕ ਰਾਜਨੀਤਿਕ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ। ਕੁੱਖ ਵਿੱਚ ਪਿਆ, ਪਰ ਰਾਜਨੀਤੀ ਬਾਰੇ ਸੋਚਦੀ ਰਹੀ, ਹਰ ਵਕਤ ਸੋਚਦੀ ਰਹੀ, ਮੇਰਾ ਬੇਟਾ ਰਾਜਾ ਹੋਵੇ। ਉਂਝ ਵੀ ਹਰ ਇੱਕ ਦੀ ਮਾਂ ਉਹਦੀ ਜ਼ਬਾਨ ਤੋਂ ਨਿਕਲਦਾ ਹੈ, ਰਾਜਾ ਬੇਟਾ, ਰਾਜਾ ਬੇਟਾ। ਕਿਹੜੀ ਮਾਂ ਹੈ ਜੋ ਭਿਖਾਰੀ ਬੇਟਾ ਵੇਖਣਾ ਚਾਹੁੰਦੀ ਹੈ? ਕੋਈ ਭਿਖਾਰੀ ਬੇਟਾ ਨਹੀਂ ਵੇਖਣਾ ਚਾਹੁੰਦੀ, ਕੋਈ ਮਾਂ ਨਹੀਂ ਚਾਹੁੰਦੀ ਭਿਖਾਰੀ ਬੇਟਾ। ਹਰ ਮਾਂ ਚਾਹੁੰਦੀ ਹੈ ਰਾਜਾ ਬੇਟਾ, ਤੇ ਰਾਜਾ ਬੇਟਾ ਆਖ ਕੇ ਜੋ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋਵੇ, ਰਾਜਾ ਬੇਟਾ ਹੋਣ ਦੀਆਂ ਜੋ ਦੁਆਵਾਂ ਕਰੇ, ਰਾਜਾ ਬੇਟਾ ਹੋਣ ਦੀ ਜੋ ਸਾਰੀ ਕੁਰਬਾਨੀ ਕਰੇ, ਤੇ ਬੇਟਾ ਜਦ ਰਾਜਾ ਹੋਵੇ ਤੇ ਮਾਂ ਨੂੰ ਯਾਦ ਨਾ ਕਰੇ, ਮਾਂ ਦਾ ਧੰਨਵਾਦ ਨਾ ਕਰੇ, ਇਹ ਤੇ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਅਹਿਸਾਨ ਫਰਮੋਸ਼ੀ ਹੈ। ਤੂੰ ਸੋਚਿਆ ਹੀ ਨਹੀਂ, ਅਜੇ ਤੂੰ ਕੁਛ ਸੋਚਣ ਜੋਗਾ ਵੀ ਨਹੀਂ ਸੀ ਕਿ ਰਾਜਾ ਬੇਟਾ ਤੈਨੂੰ ਕਹਿੰਦੀ ਰਹੀ। ਦੁਨੀਆਂ ਤੈਨੂੰ ਮੂਰਖ ਕਹਿੰਦੀ ਰਹੀ, ਦੁਨੀਆਂ ਤੈਨੂੰ ਬੱਚਾ ਕਹਿੰਦੀ ਰਹੀ, ਦੁਨੀਆਂ ਤੈਨੂੰ ਇਆਣਾ ਕਹਿੰਦੀ ਰਹੀ, ਦੁਨੀਆਂ ਤੈਨੂੰ ਨਾਦਾਨ ਕਹਿੰਦੀ ਰਹੀ। ਇਸ ਰੂਹੇ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਇੱਕੋ ਇੱਕ ਸੀ ਜੋ ਤੈਨੂੰ ਮਹਾਨ ਕਹਿੰਦੀ ਰਹੀ, ਰਾਜਾ ਬੇਟਾ। ਰਾਜੇ ਨੂੰ ਤੇ ਮੱਥਾ ਟੇਕੀਦਾ, ਰਾਜੇ ਨੂੰ ਤੇ ਲੋਕੀ ਸਜਦੇ ਕਰਦੇ ਨੇ, ਰਾਜੇ ਦੀਆਂ ਤੇ ਲੋਕੀ ਗੁਲਾਮੀਆਂ ਕਰਦੇ ਨੇ। ਯਕੀਨ ਜਾਣ, ਮਾਂ ਇਸ ਬੱਚੇ ਦੀ ਤੇਰੀ ਗੁਲਾਮੀ ਹੀ ਕਰਦੀ ਰਹੀ, ਤੇਰੀ ਪਰਕਰਮਾ ਕਰਦੀ ਰਹੀ, ਸਜਦੇ ਕਰਦੀ ਰਹੀ, ਨਿਛਾਵਰ ਹੁੰਦੀ ਰਹੀ, ਸਦਕੇ ਹੁੰਦੀ ਰਹੀ। ਰਾਜਾ ਬੇਟਾ ਸਿਰਫ ਆਖਦੀ ਹੀ ਨਹੀਂ ਰਹੀ, ਰਾਜਾ ਬੇਟਾ ਤੈਨੂੰ ਮੰਨਦੀ ਰਹੀ, ਆਖਦੀ ਰਹੀ ਹੈ। ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ, ਕਦੀ ਦੁਨੀਆਂ ਨੇ ਤੈਨੂੰ ਰਾਜਾ ਨਹੀਂ ਮੰਨਿਆ, ਰਾਜੇ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਵੇਖਿਆ। ਬੱਚੇ ਨੂੰ ਕੌਣ ਇਸ ਰੂਪ ਵਿੱਚ ਵੇਖੇਗਾ? ਹਾਂ, ਵੇਖਦੀ ਵੀ ਹੈ, ਮੰਨਦੀ ਵੀ ਹੈ, ਤੇ ਮਾਂ ਇਸੇ ਨੁਕਤੇ ਨੂੰ ਗਹਿਰਾਈ ਨਾਲ ਲਈਏ। ਲੋਕ ਪਿਓ ਵੀ ਕਈ ਦਫ਼ਾ ਕਹਿ ਦਿੰਦਾ ਹੈ, ਨਾਦਾਨ ਹੈ, ਭੋਲਾ ਹੈ, ਇਆਣਾ ਹੈ, ਨਾ ਸਮਝ ਹੈ। ਪੜੋਸੀ ਵੀ ਕਹਿ ਦਿੰਦੇ ਨੇ, ਸ਼ਰੀਕ ਵੀ ਕਹਿ ਦਿੰਦੇ ਨੇ, ਆਖਿਰ ਬੱਚਾ ਹੀ ਤੇ ਹੈ, ਕੋਈ ਮਹਾਨ ਥੋੜੀ ਹੈ। ਮਾਂ ਦੇ ਮੂੰਹੋਂ ਨਿਕਲਦਾ ਨਹੀਂ, ਬੇਟਾ ਰਾਜਾ ਹੈ, ਮਹਾਨ ਹੈ, इत राजा है। इस छोटे ने इतना वड्डा मनना, जीवन भर मनना, जिंदगी भर मनना। और फिर साडे देश विच एक कहावत है कि समर्थ को नहीं दोष गुसाई। जो समर्थ है, जो राजा है, उसनु कोई दोष नहीं। मां कदी बच्चे दे दोष आद नहीं कर दी। राजा बेटा है, समर्थ है, यह दोषी हो सकता है, यह कलंकित हो सकता है। सारी दुनिया की दृष्टि च भावे बच्चा कलंकित होवे, मां की दृष्टि च नहीं है। गुंडे तो गुंडा है, दुष्ट तो दुष्ट है, कानून की दृष्टि दे च भी यह दुष्ट है, संसार समाज की दृष्टि दे च भी यह दुष्ट है, मां की दृष्टि से राजा बेटा है। इस तरह दियां धारणावां चूंकि मां के गहरे तल विच देखण नूं मिलदियां ने, यही कारण है कि सियाणे लोगों ने अगर ईश्वर तो बाद किसी नूं सजदा कीता है तां ओह है मां, ते जिसने नहीं कीता समझ लो अगर कोई मूर्ख है तो सब तो ज्यादा यही मूर्ख है। और मैं अर्ज करदा कि मुहम्मद साहब दे इह वाक वी पूर्ण सच्चाई दे उत्ते मबनी ने, ऐ बंदे तेनू जन्नत चाहीदी है तो जन्नत आसमान दे उपर नहीं मां दे कदमां दे थले। तू थले क्यों नहीं छात मारदा? इत्थे ही जन्नत है, इत्थे ही सुख ने, इत्थे ही आराम ने, इत्थे ही सारे सुख निदान ने। और कहंदे ने अगर कोई किसे लई दुआ करदा है तो मैं अर्ज करा कोई पंडित पुजारी किसे लई इतनी गहरी दुआ नहीं कर सकता। चाहे कितना किसे नूं दान दे दो, चाहे किसे कितनी संपदा दे दो, यज्ञ हवन करा लो, पूजा पाठ करा लो, कोई पुजारी, कोई पंडित, कोई ग्रंथी, कोई अरदासिया इतने गहरे रूप दे च किसे लई दुआ नहीं करेगा, अरदास नहीं करेगा जितनी के मां कर दी है। उदी अरदास हिरदे चो निकल दी है, उदी प्रार्थना हिरदे चो निकल दी है, उदी दुआ हिरदे चो निकल दी है। अगर मैं कह दिया अगर दुआ कबूल भी होंदी है तो मां दी होंदी है। दिल से जो बात निकलती है असर रखती है, पर नहीं ताकते परवास मगर रखती है। दिल दी गहराइयां चो निकली हुई ए अरदास इते आसमानां नूं हिला देंदी है। और ऐ मनुख अगर तू संपन्न है, शादाब है और हर तरह दे धन संपदा नाल माला माल है, अंदरों बारों प्रसन्न है, तो समझ ये योगदान मां दा है, ये देन मां दी है, ये कृपा मां दी है, ये दृष्टि मां दी है। इस वास्ते बुलंद बांग होके गुरु नानक ने नारा लाया, सो क्यों मंदा आखिए जित जम्मे राजान। जिन्हें अपनी सारी जीवन सत्या राजे बेटे नु जन्म देने दे खर्च कीती है और राजा करके उसनु मने है, राजा करके उसनु पूजे है, राजा करके उस तो सदके हुंदी रही है, उसनु बुरा आखना ऐ सन्यासी, ऐ त्यागी, ऐ बैरागी, हो सकता है तेरी मां त्याग बारे सोचती रही होवे ते तू त्यागी पैदा होया। तेरे मां दा हिरदा बैरागी होवे, संसार तो उपराम होया होवे, ईश्वर चिंतन करती रही होवे, ते ओ बैराग दियां तरंगा उस बीज दे अंकुरित होईयां ने। तू बैरागी बन गया, तू दार्शनिक बन गया, तू फिलोसफर बन गया। जरा सोच ते सही, तू अपने आप विच फिलोसफर नहीं, इहदे च मां दी देन है। तू अपने आप विच त्यागी ते बैरागी नहीं, इहदे च मां दी देन है। इस वास्ते ईश्वर तो बाद अगर सन्मान सत्कार है सही मायने तो वो मां है, केवल मां है। इस दे होर अनेकां पहलू ते जीवन दा विस्तार गुरु नानक देव जी महाराज ने जिस ढंग नाल बयान कीता है, मैं इसनूं अगे तोरन दी कोशिश कर रहा हां।